आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील एबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी प्रतिलिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रतिनिधींना इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्यास सांगितलं आहे. तत्पूर्वी गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात लवकरच तोडगा निघण्याची आशा कमी असल्याचं अमेरिकी प्रशासनानं सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीची मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणं आणि इराणच्या अणू कार्यक्रमावर पुढील वाटाघाटी यांचा समावेश आहे. या प्रस्तावित करारावरून रिपब्लिकन पक्षात फूट पडली असून काहींच्या मते हा करार इराणबाबत खूपच सौम्य आहे. सिनेटर टेड क्रूज म्हणाले की ही एक विनाशकारी चूक ठरेल, तर सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष रॉजर वीकर म्हणाले की 60 दिवसांच्या शस्त्रसंधीचा अर्थ ऑपरेशन एपिक फ्युरीद्वारे जे काही साध्य झालं आहे ते सर्व व्यर्थ गेलं असं होईल. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रुपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं त्यांनी स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदीम निर्बाधपणे सुरू व्हावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचंही सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. सरकारनं सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी विशेष तरतुदी केल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. या तरतुदींमुळे आदिवासी समुदायांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील असं त्यांनी काल नवी दिल्लीत जनजाती सांस्कृतिक समागमाला संबोधित करताना सांगितलं. आदिवासी समुदायांचा त्यांच्या जमिनींवर आणि जंगलांवर कायदेशीर मालकी हक्क आहे आणि कोणीही त्यावर अतिक्रमण करू शकत नाही असा पुनरुच्चार शहा यांनी केला. नागालँडचे राज्यपाल नंदकिशोर यादव यांनी काल दिमापूर इथं आयोजित नागालँड भोजपुरी समाजाच्या 14व्या सत्कार समारंभात भोजपुरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. भोजपुरी समाजानं नागालँडच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोलाचं योगदान दिलं असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया कोणत्याही त्रुटींविना पार पडावी यासाठी आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ञांचं एक पथक नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीएसईच्या निकालपश्चात सेवा पोर्टलबाबत वस्तुस्थिती तसंच विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केलेल्या चिंता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं या महिन्याच्या 28 तारखेला नियोजित असलेली सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेची तारीख पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. काँगोमध्ये देशाच्या पूर्वेकडील भागात सुरू असलेल्या इबोलाच्या उद्रेकात संशयित रुग्णांची संख्या आता 900 पुढे गेली आहे. 904 संशयित रुग्ण आणि 119 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. इतुरी प्रांतात या उद्रेकाचं केंद्र आहे. या उद्रेकामुळे आता काँगोसाठी अत्यंत उच्च धोका निर्माण झाला आहे. परंतु हा रोग जागतिक स्तरावर पसरण्याचा धोका कमी आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आफ्रिकेच्या काही भागांमध्ये इबोलाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. या प्राणघातक विषाणूचा देशात संभाव्य प्रसार रोखण्यासाठी भारतीय अधिकारी आता विमानतळ आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वारांवर पाळत वाढवत आहेत. इबोला विषाणूच्या अनेक प्रजाती असून तो एक दुर्मिळ परंतु अनेकदा प्राणघातक विषाणूजन्य रक्तस्त्रावी ताप आहे. इबोलाचा प्रसार संक्रमित मानव किंवा प्राण्यांचं रक्त, शरीरातील द्रव पदार्थ किंवा उती यांच्या थेट संपर्कातून होतो. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे उमेदवार देबांशू पांडा यांनी फालता विधानसभा जागा 1,09,000 मतांच्या फरकानं जिंकली आहे. फालतामध्ये केंद्रीय दलांच्या सुमारे 35 तुकड्यांच्या कडेकोट बंदोबस्तात फेरमतदान घेण्यात आलं. अनेक मतदान केंद्रांवरील यंत्रांवर अत्तरसदृश्य पदार्थ, शाईचे डाग आणि चिकट पट्ट्यांचा वापर केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सिक्कीममध्ये चौथे दोद्रुपचेन रिम्पोछे, क्याबगोन दोद्रुपचेन जिग्मे थुपतेन त्रिनले पालझांगपो यांच्या कुदुंगची म्हणजे पवित्र देहाची अंतिम यात्रा आणि प्रतिष्ठापना सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी गंगटोक इथं शेकडो भाविक, भिक्खू आणि मान्यवर जमले होते. लुक्षामा इथून देवराली चोरतेन गोंपापर्यंत निघालेली ही भव्य मिरवणूक प्रार्थना मंत्रोच्चार आणि पारंपरिक बौद्ध विधींनी दुमदुमून गेली. यावेळी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आणि अखेरचा निरोप दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित वर्तमान वर्षातील पहिल्या नागरी सन्मान प्रदान समारंभात 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. यामध्ये 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. वर्तमान वर्षासाठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार दिले जातील. महाराष्ट्रात महाबळेश्वरजवळ आंबेनळी घाटात काल मध्यरात्रीच्या सुमारास एक चारचाकी गाडी 800 फूट खोल दरीत कोसळली. या गाडीमध्ये 8 जण असल्याची माहिती असून आतापर्यंत 2 मृतदेह हाती लागले आहेत. तापमान. मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच वर गेलं आहे. अनेक प्रदेशांमध्ये तीव्र कोरडे वारे आणि दिवसाच्या वेळी होणाऱ्या असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे लोकांना दुपारच्या कडाक्याच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं लागत आहे. सध्या मध्य प्रदेशची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. उष्णतेची तीव्रता प्रचंड असून संपूर्ण राज्यातून गरम वारे वाहत आहेत. बहुतांश शहरांमध्ये तापमान 43 अंश सेल्सिअसच्याही वर गेलं आहे. इकडे महाराष्ट्रामध्ये अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मंगळवारपर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा लाल बावटा जारी करण्यात आला आहे. याच कालावधीसाठी अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांकरता नारंगी बावटा जारी करण्यात आला आहे. बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.